आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार. आणि कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 30 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागा वाटपाचे निर्णय जिल्हा स्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही, यावर चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र शक्य तिथं युती होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मौदा तालुक्यातील काँग्रेस नेते आणि प्रदेश सचिव प्रसन्ना तिडके यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कोराडी इथल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हणाले. ग्रामीण काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे, तर वाशिम शहरात देखील भारतीय जनता पक्षात शिवसेना, उभाठा काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करण्यात आला. जवळपास 15 ते 20 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदियात केली असून आज संध्याकाळपर्यंत तिकिटाचं वितरण देखील करणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
जे काही सगळी जे प्रभाग आहे ते सगळ्यात जागा आम्ही लढवणार आणि नगराध्यक्षांची पण जागा आहे ते आम्हीच लढवणार आमच्या पद्धतीनं. आमचा पक्ष चांगल्या रीतीनं इथे सगळ्या इलेक्शन गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या लढायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही आमची क्षमता पण आहे आणि गोंदिया आणि भंडाराच्या लोकांना प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही.
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काल 13 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. गडचिरोली इथं नगरसेवक पदासाठी 2, देसाईगंज इथं 6 तर आरमोरी इथं 5 जणांनी अर्ज दाखल केले. देसाईगंज आणि आरमोरी इथं प्रत्येकी 1 व्यक्तीनं नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचं सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. त्यानुसार महत्वाच्या टप्प्यातील हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्यांची छपाई ही दिनांक 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या मतदार याद्यांवर 3 ते 18 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे असं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ श्वेता सिंघल यांनी पत्राद्वारे कळवलं आहे. राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज साजरा होत आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी 1966 झाली होती. वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. पत्रकारितेची स्वतंत्रता आणि जबाबदारी यांचं ते प्रतीक मानलं जातं. पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार या दिवशी प्रदान करण्यात येतात. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित समारंभाला मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन तसंच पीसीआयच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई उपस्थित होत्या.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. या अंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारांमधून दररोज 800 ते 1000 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलतीत बस उपलब्ध करून दिल्यानं महामंडळाला मागच्या वर्षी 92 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. मुंबईतील अंधेरी इथं मराठी फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं आहे. काल झालेल्या फॅशन शोमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भंडारा जिल्ह्यातील करवत ही रेशम साडी सादर केली. ऐकूया हा एक विशेष रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या परंपरेतून वारशाच्या धाग्यातून आणि नव्या विचारांच्या रंगातून विणलेला एक सुंदर उत्सव असं या मराठी फॅशन वीकचं वर्णन करण्यात आलं आहे. यात राज्यातील विविध भागांतील पारंपरिक वस्त्र सादर करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील गोपीचंद निनावे यांची हातमागावर विणलेली रेशमची करवत साडी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सादर केली. आंधळगाव येथील निनावे यांच्याकडे तयार होणारी टसर सिल्क करवत साडी ही हातमागावर विणण्यात येते. ही साडी बनवायला साधारणतः 10 ते 12 दिवस लागतात. करवती सिल्क साडी हे भंडाऱ्याचं उत्पादन मुंबई फॅशन शो मध्ये सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
ऊर्जा हीच खरी शक्ती असून भारताच्या विकास प्रवासासाठी कुशल ऊर्जा व्यवस्थापकांची आवश्यकता आहे असं मत आयआयएम नागपूरचे संचालक डॉ भीमराय मित्री यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज आयआयएम नागपूरमध्ये ऊर्जा व्यवस्थापन विषयातील एक्झिक्युटिव्ह एमबीए या अभ्यासक्रमाचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था एनपीटीआय यांच्या सहयोगानं हा विशेष अभ्यासक्रम कार्यरत व्यावसायिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. या पहिल्या बॅचमध्ये देशातील 16 राज्यांमधून विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एकूण 168 अर्जांपैकी 43 कार्यरत व्यावसायिकांची पहिल्या बॅचसाठी निवड करण्यात आली आहे. महावितरणच्या 2025-26 राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे बारामती परिमंडळ संघानं वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावलं तर नागपूर चंद्रपूर गोंदिया परिमंडळ संघानं स्पर्धेतील उपविजेतेपद मिळवलं. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक 12 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या 4 दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा काल सायंकाळी समारोप झाला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्धापन दिनानिमित्त काल संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आग्नेय पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वंदे मातरम हे केवळ एक गाणं नसून आपल्या मातृभूमीसाठी प्रेम त्याग आदर आणि देशभक्तीचं अमूल्य प्रतीक आहे. त्याला 150 वर्ष पूर्ण होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अशी भावना यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर 30 धावांनी विजय मिळवला आणि 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या 7 बाद 93 धावांवरून पुढे सुरु केला. मात्र हा डाव 153 धावात आटोपला. भारतानं पहिल्या डावात 30 धावांची आघाडी घेतली होती त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. मात्र विजय लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 93 धावांवर सर्वबाद झाला. न्यूमोनिया रोखण्यासाठी राज्य शासनाद्वारा सास ही जनजागृती मोहीम 12 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येत असल्याची माहिती गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभिजित गोल्हार यांनी दिली. या मोहिमेत जिल्ह्यातील आशासेविका गृहभेटी घेऊन न्यूमोनियाग्रस्त बालकांचा शोध घेऊन त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवतील. घरगुती उपायांमुळे वेळ वाया न घालवता न्यूमोनियाची लक्षणं ओळखून बाळाला ताबडतोब आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. विदर्भात सर्वाधिक कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात 9.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्याखालोखाल भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस नागपूर यवतमाळ 10.8 अंश सेल्सिअस तर वाशिम इथं 11.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार आणि कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 30 धावांनी विजय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.